सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर शो के तीसरे घंटे में आ चुके हैं हम और टिकटॉक के बारे में बहुत सारी एकदम टिक 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 टुक 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 यानी कि बातें हो रही हैं यहाँ पर। और हमारे साथ जो ट्रेंडिंग हो गए हैं भाई साहब दिनेश, वो भी होने वाले हैं। फिलहाल नांदेड़कर का क्या कहना है वो सुनेंगे। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर पुन्हा एकदा गप्पा आपल्या सुरू झालेल्या आहेत शोच्या तिसऱ्या तासामध्ये। आणि इकडे मी तुम्हाला म्हणाले होते की मला मेसेज करा जे टिकटॉक यूज करतात त्यांनी, मग मी तुम्हाला कॉल करेन। काय म्हणणं नांदेडकरांचं? हाय वेदांत, महक बोलते।
हा महक बोल।
हाय, मेसेज केलास तू? टिकटॉक वापरतोस का?
अगोदर बघत होतो पण आवडते मला ते।
अच्छा अच्छा, तुझ्यात आहे का असं काही टॅलेंट जे जस्टिफाय झालं नाही टिकटॉक वरती त्या गोष्टीला प्लॅटफॉर्म मिळू शकतो तुझं टॅलेंट शोकेस करायला?
काही कधी केलं नाहीये मी व्हिडिओ आतापर्यंत।
मग काय तुला सिंगिंग डान्सिंग वगैरे येतं का असं काही?
सिंगिंग सिंगिंग।
कुठला सिंगर आवडतो सगळ्यात जास्त?
मला गुरु रंधावा।
टिकटॉक बहुत सारे लोगों के टैलेंट के लिए प्लैटफॉर्म क्रिएट कर रहा है आणि खूप लोक रातोरात ट्रेंडिंग सुद्धा होत आहेत। दिनेश, ज्याचा व्हिडिओ अगदी रवीना टंडननी रिट्वीट केला आणि तो सुद्धा ट्रेंड करायला लागला, त्याच्याशी आपण बोलणार आहोत। नेमकं त्याचं हे टॅलेंट त्यांनी शोकेस करायला कधीपासून सुरुवात केली, टिकटॉकची आवड वगैरे त्याला कशा प्रकारे लागली, आणि त्याच्या व्हिडिओमध्ये ज्या दोन दोन मुली दिसतात ना, ज्या लेडीज दिसतात ना, त्या नेमक्या कोण आहेत सगळं आपण त्याच्याकडनं ऐकणार आहोत। तुम्हाला काय वाटतं, टिकटॉकवरती शोकेस होईल असं, किंवा एखादं तुमचं टॅलेंट आहे ज्याला अजून जस्टिफिकेशन मिळालेलंच नाहीये, प्लॅटफॉर्म मिळालेलंच नाहीये, असं काय तुमचं टॅलेंट आहे मला सांगा। 9607007935 डायल करून आणि जिंका माझ्याकडनं अमेझिंग गिफ्ट। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो।